चीनीमंडी.com पॉडकास्ट।
एफआरपी द्या अन्यथा तोडी बंद पाडणार महेश खराळे। जिल्ह्यात केवळ श्री दत्त इंडिया आणि निनाई देवी या दोनच साखर कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे बिलं दिली आहेत। उर्वरित कारखान्यांनी 2400 रुपये प्रतिटन पहिला हप्ता देण्याची तयारी केली आहे। जिल्ह्यातील कारखान्यांनी मुद्दाम एक रकमी एफआरपी दिलेली नाही। या कारखान्यांनी एक रकमी एफआरपी प्रमाणे बिलं द्यावीत, अन्यथा तोडी बंद पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराळे यांनी दिला आहे। खराळे म्हणाले, आर्थिक अडचणी असत्या तर कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनीही एक रकमी एफआरपी दिली नसती। दत्त इंडिया आणि दालमिया या कारखान्यांनी हात आखडता घेतला असता, पण या कारखान्यांनी संपूर्ण एफआरपी प्रमाणे बिलं दिली आहेत। येत्या 8 दिवसात या कारखान्यांनी एक रकमी एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही खराळे यांनी दिला आहे। गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास 1.5 महिन्याचा कालावधी लोटला आहे। महापूर आणि अतिवृष्टीमुळं ऊस उत्पादकांचं झालेलं नुकसान लक्षात घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस दर आंदोलनात हात आखडता घेतला होता। त्यामुळं साहजिकच एफआरपी अधिक 200 रुपयांची मागणी असतानाही साखर कारखानदारांनी या मागणीला केराची टोपली दाखवली आहे। यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेत संतापाची लाट उसळली आहे।